दशक नववा समास सहावा गुणरूप निरूपण श्रीराम आकाश जैसे निराकार तैसे ब्रह्माचा विचार तेथे वायोचा विकार तैसी मूळ माया श्रीराम हे दासबोधी असे बोलिले ज्ञानदशकी प्रांजळ केले मूळ मायेत दाखविले पंचभूतिक श्रीराम तेथे जाणीव तो सत्वगुण मध्यतो रजोगुण नेणीव तमोगुण जाणिदे श्रोती श्रीराम म्हणाल तेथे कैची जाणीव तरी एका याचा अभिप्राव पिंडी माहा कारण देही सर्व साक्षिणी अवस्था श्रीराम तैसी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे देह माहा कारण साचे म्हणून तेथे जाणीवेचे अधिष्ठान आले श्रीराम असो मूळ माये भीतरी गुप्त त्रिगुण वास करी स्पष्ट होती संधी चतुरी जाणावी गुणक्षोभिणी श्रीराम जैसा तृणाचा पोटराकळा पुढे उकलो न होये मोकळा तैसी मूळ माया अवलीळा गुणा प्रसवली श्रीराम मूळ माया वायोस्वरूप ऐक गुणक्षोभिणीचे रूप गुणविकार होताची अल्प गुणक्षोभिणी बोलिजे श्रीराम पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव मिश्रित चालिला स्वभाव तेथे मातृका सठाव शब्द झाला श्रीराम तो शब्दगुण आकाशींचा ऐसा अभिप्राव येथींचा शब्देची वेदशास्त्रांचा आकार झाला श्रीराम पंचभूते त्रिगुणाकार अवघा वायेचा विकार जाणीव नेणीवेचा विचार वायोची करिता श्रीराम वायो नसता कैसी जाणीव जाणीव नसता कैसी नेणीव जाणीव नेणीवेसठाव वायो गुणे श्रीराम जेथे मुळीच नाही चळण तेथे कैसे जाणीव लक्षण म्हणवनी वायोचा गुण नेमस्त जाणावा श्रीराम एकापासून एक झाले हे एक उगेची दिसोन आले स्वरूप मुळीच भासले त्रिगुणभूतांचे श्रीराम ऐसा हा मुळींचा कर्दमु पुढे पष्टतेचा अनुक्रमु सांगता एकापासून एक उगमु हे ही करे श्रीराम वायूचा कर्दम बोलिला तयापासून अग्नी झाला तोही पाहता देखिला कर्दमुचे श्रीराम अग्निपासून झाले आप तेही कर्दमस्वरूप आपापासून पृथ्वीचे रूप तेही कर्दमरूपी श्रीराम येथे आशंका उठिली भूतास जाणीव कोठे देखिली तरी भूतात जाणीव हे ऐकली नाही वार्ता श्रीराम जाणीव म्हणजे जाणते चळण तेची वायोचे लक्षण वायो अंगी सकळ गुण मांगा निरोपिले श्रीराम म्हणून जाणीव नेणीव मिश्रित अवघे चालिले पंचभूत म्हणून या भूतात जाणीव असे श्रीराम कोठे दिसे कोठे न दिसे परी तो भूती व्यापून असे तीक्ष्ण बुद्धी करिता वासे स्थूळ सूक्ष्म श्रीराम पंचभूते आकारली भूती भूते कालावली तरी पाहाता भासली एक स्थूळ एक सूक्ष्मे श्रीराम निरोधवायो न भासे तैसी जाणीव न दिसे न दिसे परिते असे भूतरूपे श्रीराम काष्ठी अग्नी दिसेना निरोधवायो भासेना जाणीव तैसी लक्षेना एकाएकी श्रीराम भूते वेगळाली दिसती पाहाता एकची भासती बहुत धूर्तपणे प्रचीती ओळखावी श्रीराम ब्रह्मापासून मूळ माया मूळ मायेपासून गुणमाया गुणमायेपासून तया गुणास जन्म श्रीराम गुणापासून या भूते पावली पष्ट दशेते ऐसियांची रूपे समस्ते निरोपिली श्रीराम आकाश गुणापासून झाले हे कदापि नाही घडले. शब्द गुणास कल्पिले आकाशवाया श्रीराम. एक सांगता एकची भावी उगीच करी गथा गोवी. तया वेड्याची उगवी कोणे करावी श्रीराम. शिकविल्या ही कळेना उमदविल्या हे उमजेना. दृष्टांते ही तर्केना मंदरूप श्रीराम. भूताहूनि भूत थोर हा ही दाविला विचार. परी भूतावडील स्वतंत्र कोण आहे श्रीराम. जेथे मूळ माया पंचभूतिक तेथे काहे राहिला विवेक. मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्म श्रीराम. ब्रह्मी मूळ माया जाली तिची लेळा परीक्षिली. तव ते निखळ बोतली भूत त्रिगुणांची श्रीराम. भूते विकारवंत चत्वार आकाश पाहाता निर्विकार. आकाशभूत हा विचार उपाधी करिता श्रीराम. पिंडी व्यापक म्हणोनी जीव ब्रह्मांडी व्यापक म्हणोन शिव. तैसाच हा ही अभिप्राव आकाशाचा श्रीराम. उपाधी मध्ये सापडले सूक्ष्म पाहाता भासले. इतुक्यासाठी आकाश झाले भूतरूप श्रीराम. आकाश अवकाश तो भकाश परब्रह्म ते निराभास. उपाधी नसता जे आकाश तेची ब्रह्म श्रीराम. जाणीव नेणीव मध्यमान हेची गुणाचे प्रमाण. तेथे निरोपिले त्रिगुण रूपे सहित श्रीराम. प्रकृती पावली विस्ताराते पुढे एकाचे एकच होते. विकारवंत चितयाते नेमकैचा श्रीराम. काळे पांढरे मेळविता पारवे होते तत्वता. काळे पिवळे मेळविता हिरवे होये श्रीराम. ऐसे रंग नाना परी मेळविता पालट धरी. तैसे दृश्य हे विकारी विकारवंत श्रीराम. एका जीवने नाना रंग उमटो लागती तरंग. पालटाचा लागवेग किती म्हणून पाहावा श्रीराम. एका उदकाचे विकार पाहाता दिसती अपार. पाचा भूतांचे विस्तार चौऱ्याशी लक्ष योनी श्रीराम. नाना देहाचे बीज उदक उदकापासून सकळ लोक. किडामुंगी स्वापदादिक उदकेची होये श्रीराम. शुक्लीत श्रोणीत म्हणजे नीर त्या नीराचे हे शरीर. नखेदंत अस्ति मात्र उदकाच्या होती श्रीराम. मुळ्यांचे बारीक पागोरे तेणे पंथे उदक भरे. त्या उदकेची विस्तारे वृक्ष मात्र श्रीराम. आम्रवृक्ष मोहराले अवघे उदकाकरिता जाले. फळी फुली उगलगडले सावकास श्रीराम. खोड फोडून आंबे पाहता तेथे दिसेना सर्वथा. खांद्या फोडून फळे पाहता बोली साले श्रीराम. मुळापासून शेवटवरी फळ नाही तदनंतरी. जळरूप फळ चतुरी विवेके जाणावे श्रीराम. तेची जळ शेंड्या चढे तेव्हा वृक्ष मात्र लगडे. एकाचे एकची घडे येणे प्रकारे श्रीराम. पत्रे पुष्पे फळे भेद किती करावा अनुवाद. सूक्ष्मदृष्टीने विशद होत आहे श्रीराम. भूतांसे विकार सांगो किती क्षणक्षणा पालटती. एकाचे एकची होती नानावर्ण श्रीराम. त्रिगुण भूतांची लटपट पाहो जाता हे खटपट. बहुरूप बहुपालट किती म्हणून सांगावा श्रीराम. ये प्रकृतीचा निरास विवेके वारावा सावकास. मग परमात्मा परेश अनन्य भावे भजावा श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे गुणरूप निरूपण नाम समास सहवा. श्रीराम श्रीराम श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दशक नववा समास सातवा विकल्प निरसन श्रीराम आधी स्थूळ आहे एक तरी मग अंतकर्ण पंचक जाणतेपणाचा विवेक स्थूळाकरिता श्रीराम तैसेची ब्रह्मांडे वीण काही मूळ मायेस जाणीव नाही स्थूळाच्या आधारे सर्व ही कार्य चाले श्रीराम ते स्थूळची नसता निर्माण कोठे राहेल अंतःकरण ऐसा श्रोती केला प्रश्न याचे उत्तर ऐका श्रीराम कोसले अथवा काटे घरे नाना पृष्ठी भागी चालती घरे जीव करिती लहान थोरे शक्तीनुसार श्रीराम शंख शिंपी घुला कवडे आधी त्याचे घर घडे किंवा आधी निर्माण किडे हे विचारावे श्रीराम आधी प्राणी ते होती मग घरे निर्माण करीती हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे श्रीराम तैसे आधी सूक्ष्म जाण मग स्थूळ होते निर्माण येणे दृष्टांते प्रश्न फिटला श्रोतयांचा श्रीराम तव श्रोता पुसे आणिक जी आठवले काही एक जन्म मृत्याचा विवेक मद निरोपावा श्रीराम कोण जन्मास घालिते आणि मागुता कोण जन्म घेते हे प्रत्यया कैसे येते कोण्या प्रकारे श्रीराम ब्रह्मा जन्मास घालितो विष्णू प्रतिपाळ करीतो रुद्र अवघे संहारितो ऐसे बोलती श्रीराम तरी हे प्रकृतीचे बोलणे प्रत्ययास आणि उणे प्रत्यय पाहता श्लाघ्यवाणे होणार नाही श्रीराम ब्रह्म्यास कोणे जन्मास घातले विष्णूस कोणे प्रतिपाळिले रुद्रास कोणे संहारिले महाप्रळयी श्रीराम म्हणोनी हा सृष्टीभाव अवघा मायेचा स्वभाव करता म्हणो निर्गुण देव तरी तो निर्विकारी श्रीराम म्हणावे माया जन्मास घाली तरी हे आपणच विस्तारली आणि विचारिता थारली हेही घडेना श्रीराम आता जन्मतो तो कोण कैसी त्याची ओळखण आणि संचिताचे लक्षण तेही निरोपावे श्रीराम पुण्याचे कैसे रूप आणि पापाचे कैसे स्वरूप याही शब्दाचा आक्षेप कोण करता श्रीराम हे काहीच नये अनुमान म्हणती जन्म घेते वासना परी ते पाहता दिसेना ना धरिता नये श्रीराम वासना कामना आणि कल्पना हेतू भावना मती नाना ऐशा अनंत वृत्ती जाणा अंतःकरण पंचकाच्या श्रीराम असो हे अवघे जाणीव यंत्र जाणीव म्हणिते स्मरण मात्र त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे श्रीराम देहो निर्माण पाचा भूतांचा वायो चाळक तयाचा जाणणे हा मनाचा मनोभाव श्रीराम ऐसे हे सहज चिघडले तत्वांचे गुंथाडे झाले कोणास कोणे जन्मविले कोण्या प्रकारे श्रीराम तरी हे पाहता दिसेना म्हणून जन्मचे असेना उपजला प्राणी येना मागुता जन्मा श्रीराम कोणाशीच जन्म नाही तरी संत संगे केले काई ऐसा अभिप्राव सवही श्रोतयांचा श्रीराम पूर्वी स्मरण ना विस्मरण मधेची हे जाले स्मरण अंतर्यामी अंतःकरण जाणती कळा श्रीराम सावध आहे तो स्मरण विकळ होता विस्मरण विस्मरण पडता मरण पावती प्राणी श्रीराम स्मरण विस्मरण राहिले मग देहास मरण आले पुढे जन्मास घातले कोणास कोणे श्रीराम म्हणोनी जन्मची असेना आणि यातनाही दिसेना अवघी व्यर्थीचे कल्पना बळावली श्रीराम म्हणोन जन्मची नाही कोणाशी श्रोतयांची आशंका ऐशी मरवन गेले ते जन्माशी मागुते नये श्रीराम वाळले काष्ठ हिरवळेना पडिले फळते पुन्हा लागेना तैसे पडिले शरीर येना जन्मास मागुते श्रीराम मडके अवचिते फुटले फुटले ते फुटो निच गेले तैसे पुन्हा जन्मले नाही मनुष्य श्रीराम येथे अज्ञान आणि सज्ञान सारिखेच झाले समान ऐसा बळावला अनुमान श्रोतयांसे श्रीराम वक्ता म्हणे हो ऐका अवघे पाषांड करू नका अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे श्रीराम प्रेत्ने वीण कार्य झाले जेविल्या वीण पोट भरले ज्ञाने वीण मुक्त झाले हे तो घडेना श्रीराम स्वये आपण जेविला त्यास वाटे लोक धाला परंतु हे समस्ताला घडले पाहिजे श्रीराम पोहणे शिकला तो तरेल पोहणे नेणे तो बुडेल येथेही अनुमान करील ऐसा कवणो श्रीराम तैसे जयास ज्ञान झाले ते तुतकेच तरले ज्याचे बंधनची तुटले तोची मुक्त श्रीराम मोकळा म्हणे नाही बंधन आणि प्रत्यक्ष बंदी पडिले जन त्यांचे कैसे समाधान ते तुम्ही पाहा श्रीराम नेणे दुसऱ्याची तळमळ ते मनुष्य पर दुःखशील तळ तैसाच हाही केवळ अनुभव जाणावा श्रीराम जयास आत्मज्ञान झाले तत्वे तत्व विवंशिले खुणेशी पावताच बाणले समाधान श्रीराम ज्ञाने चुके जन्म मरण सकट बोलणे अप्रमाण वेदशास्त्र आणि पुराण मग कासयासी श्रीराम वेदशास्त्र विचार बोली महानुभावांची मंडळी भूमंडळी लोक सकळी हे मानी तना श्रीराम अवगे होता अप्रमाण मग आपलेच काय प्रमाण म्हणून जेथे आत्मज्ञान तोच मुक्त श्रीराम अवघेच मुक्त पाहाता नर हाही ज्ञानाचा उद्गार ज्ञाने विणतो उद्धार होणार नाही श्रीराम आत्मज्ञान कळो आले म्हणून दृश्य मिथ्या झाले परंतु वेढा लाविले सकळास येणे श्रीराम आता प्रश्न हा फिटला ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला अज्ञान तो बांधला आपले कल्पनेने श्रीराम विज्ञानासारखे अज्ञान आणि मुक्तासारखे बंधन निष्ठयासारखा अनुमान मानूच नये श्रीराम बंधन म्हणजे काहीच नाही परी वेढा लाविले सर्वही यास उपावची नाही कळल्या वाचने श्रीराम काहीच नाही आणि बाधी हेची नवल पाहा आधी मिथ्या जाणी देना बद्धी म्हणून बद्ध श्रीराम भोळाभाव सिद्धी जाव हा उधाराचा उपाव रोकडा मोक्षाचा अभिप्राव विवेके जाणावा श्रीराम प्राणी भाव या मोकळा आधी पाहिजे जाणी वकळा सकळा जाणता निराळा सहजची होये श्रीराम काहीच नेणीजे ते अज्ञान सकळ जाणीजे ते ज्ञान जाणीवराहाता विज्ञान स्वयेची आत्मा श्रीराम अमृत सेवून अमर झाला तो म्हणे मृत्य कैसा येतो जनाला तैसा विवेकी म्हणे बद्धाला जन्म तो कैसा श्रीराम जाणता म्हणे जनाते तुम्हास भूत कैसे झडपिते तुम्हास विष कैसे चढते निर्विष म्हणे श्रीराम आधी बद्धासारिखे भावे मग हे नलगेच पुसावे विवेक दुरी ठेवून पाहावे लक्षण बद्धाचे श्रीराम निजेल्यास चेईला तो म्हणे हा कारे वोसणा तो अनुभव पाहण्याची आहे तो तरी मग निजोन पाहावा श्रीराम ज्ञाताची उगवली वृत्ती बद्धा ऐसी न पडे गुंती भुकेल्याची अनुभव प्राप्ती झाल्यास नाही श्रीराम इतुकेन आशंका तुटली ज्ञाने मोक्ष प्राप्ती झाली विवेक पाहाता बाणली अंतरस्थिती श्रीराम। इती श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विकल्प निरशन नाम समास सातवा श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक नववा समास आठवा देहांत निरूपण। श्रीराम ज्ञाता सुटला ज्ञानमते परंतु जन्म कैसा बद्धाते बद्धाचे काये जन्मते अंतकाळी श्रीराम। बद्ध प्राणी मरोन गेले तेथे काहीच नाही उरले जाणीवेचे विस्मरण झाले मरणापूर्वी श्रीराम। ऐशी घेतली आशंका याचे उत्तर ऐका आता दुश्चित होऊ नका म्हणे वक्ता श्रीराम। पंच प्राण स्थळे सोडिती प्राणरूप वासना वृत्ती वासना मिश्रित प्राण जाती देह सोडुनिया श्रीराम। वायो सरिशी वासना गेली ते वायो रूपेची राहिली पुन्हा जन्म घेऊन आली हेतू परत्वे श्रीराम। कित्येक प्राणी निशेष मरती पुन्हा मागुते जीव येती डकलून दिल्हे तेणे दुखवती हस्तपादादिक श्रीराम। सर्पदृष्टी जालियावरी ती दिसवसा उठवी धन्वंतरी तेव्हा ते माघारी वासना येते की श्रीराम। कित्येक सेवे होऊ न पडती कित्येक तयास उठविती येम लोकी होऊन आणती माघारे प्राणी श्रीराम। कित्येक पूर्वी श्रापिले ते शापे देह पावले उश्राप काळी पुन्हा आले पूर्वदेही श्रीराम। कित्येकी बहुजन्म घेतले कित्येक परवा काया प्रवेशले ऐसे आले आणि गेले बहुत लोक श्रीराम। फुंकिल्या सरिसा वायो गेला तेथे वायो सूत निर्माण झाला म्हणून वायो रूपवासनेला जन्म आहे श्रीराम। मनाच्या वृत्ती नाना त्यात जन्म घेते वासना वासना पाहाता दिसेना परंतु आहे श्रीराम। वासना जाणीजे जाणीव हेत जाणीव मुळींचा मूळतंत मूळ मायेत असे मिश्रित कारण रूपे श्रीराम। कारण रूप आहे ब्रह्मांडी कार्यरूपे वर्ते पिंडी अनुमानिता तातडी अनुमानेना श्रीराम। परंतु आहे सूक्ष्म रूप जैसे वायोचे स्वरूप सकळ देव वायो रूप आणि भूतसृष्टी श्रीराम। वायो मध्ये विकार नाना वायो तरी पाहाता दिसेना तैसी जाणीव वासना अतिसूक्ष्म श्रीराम। त्रिगुण आणि पंचभूते हे वायो मध्ये मिश्रिते अनुमानेना म्हणून त्या ते मिथ्या म्हणून हे श्रीराम। सहज वायो चाले तरी सुगंध दुर्गंध कळवाले उष्ण शीतळ तप्त निवाले प्रत्यक्ष प्राणी श्रीराम। वायोचेनी मेघ बोळती वायोचेनी नक्षत्रे चालती सकळ सृष्टीची वर्तती गती सकळ तो वायो श्रीराम। वायो रूपे देवते भूते आंगी भरती अकस्माते वीध केलिया प्रेते सावध होती श्रीराम। वारे निराळे न बोले देहामध्ये भरो न डोले आळी घेऊन जन्मा आले कित्येक प्राणी श्रीराम। राहणे ब्राह्मण संबंध जाती राहणे ठेवणे सापडती नाना गुंतले उगवती प्रत्यक्ष राहणे श्रीराम। ऐसा वायोचा विकार येवंचे कळेना विस्तार सकळ काही चराचर वायोमुळे श्रीराम। वायो स्तब्ध रूपे सृष्टी धरता वायो चंचळ रूपे सृष्टी करता न कळे तरी विचारी प्रवर्ता म्हणजे कळे श्रीराम। मुळापासून सेवटवरी वायोची सकळ काही करी वायो वेगळे कर्तृत्व चतुरी मज निरोपावे श्रीराम। जाणीव रूप मूळ माया जाणीव जाते आपुल्या ठाया गुप्त प्रकट होऊन या विश्वी वर्ते श्रीराम। कोठे गुप्त कोठे प्रकटे, जैसे जीवन उफाळे आटे, पुढे मागुता वोघलोटे भूमंडळी श्रीराम। तैसाच वायोमध्ये जाणीव प्रकार, उमटे आटे निरंतर, कोठे विकारे कोठे समीर, उगाज वाजे श्रीराम। वारी अंगावरून जाती, तेणे हातपाये वाळती, वारा वाजता करपती आली पीके श्रीराम। नाना रोगांची नाना वारी, पीडा करीती पृथ्वीवरी, वीज कडाडी अंबरी वायोमुळे श्रीराम। वायो करिता रोगोद्धार रागोद्धार, कळे ओळखीचा निर्धार, दीप लागे मेघ पडे हा चमत्कार, रागोद्धारी श्रीराम। वायो फुंकिता भुली पडती, वायो फुंकिता खांडके करपती, वायो करिता चालती नाना मंत्र श्रीराम। मंत्रे देव प्रकटती, मंत्रे भूते अखर किती, बाजीगरी वोडंबरी करिती मंत्र सामर्थे श्रीराम। राक्षसांची मावरचना, ते हे देवादिका कळेना, विचित्र सामर्थे नाना स्तंभन मोहनादिके श्रीराम। धडची पिसे करावे, पिसेच उमजवावे, नाना विकार सांगावे किती म्हणोनी श्रीराम। मंत्री संग्राम देवाचा, मंत्री साभिमान ऋषीचा, महिमा मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे श्रीराम। मंत्री पक्षी आटोपिती, मूषके स्वापदे बांधती, मंत्री महास्पर सर्प खळी खिळीती आणि धनलाभ श्रीराम। आता सो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्यया आला, मागील प्रश्न फिटिला श्रोतयाचा श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास आठवा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक नववा, समास नववा, संदेह वारण। श्रीराम ब्रह्म वारिता वारेना, ब्रह्म सारिता सरेना, ब्रह्म काही वोसरेना एकीकडे श्रीराम। ब्रह्म भेदिता भेदेना, ब्रह्म छेदिता छेदेना, ब्रह्म परते होयेना केले तरी श्रीराम। ब्रह्म खंडेना अखंड, ब्रह्मी नाही दुसरे बंड, तरी कैसे हे ब्रह्मांड शिरकले मधे श्रीराम। पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना स्थळे स्थळांतरे, भूगोळ रचना कोण्या प्रकारे जाली परब्रह्मी श्रीराम। भूगोळ आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्म आहे भूगोळामध्ये, पाहाता एक एकामध्ये प्रत्यक्ष दिसे श्रीराम। ब्रह्मी भूगोळ पैस केला, आणि भूगोळ ही ब्रह्मे भेदिला, विचार पाहाता प्रत्यय आला प्रत्यक्ष आता श्रीराम। ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले, हे तो पाहाता नीट चिजाले, परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले हे विपरीत दिसे श्रीराम। भेदिले नाही म्हणावे तरी ब्रह्मे ब्रह्मांड स्वभावे, हे सकळास अनुभवे दिसत आहे श्रीराम। तरी हे आता कैसे झाले, विचारून पाहिजे बोलिले, ऐसे श्रोती आक्षेपिले आक्षेप वचन श्रीराम। आता याचे प्रत्योत्तर सावध ऐका निरोत्तर, येधे पडिले की विचार संदेहाचे श्रीराम। ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे, आणि दिसे म्हणो तरी नाशे, आता हे समजती कैसे श्रोते जन श्रीराम। तव श्रोते जाले उदित, आहो म्हणती सावचित्त, प्रसंगे बोलो उचित प्रत्योत्तर श्रीराम। आकाशी दीपास लाविले, दीपे आकाश परते केले, हे तो घडे ना पाहिले पाहिजे श्रोती श्रीराम। आप तेज अथवा पवन, सारू न सकती गगन, गगन पाहाता सघन चळेल कैसे श्रीराम। अथवा कठीण झाली मेदनी, तरी गगने केली चाळणी, पृथ्वीचे सर्वांग भेदनी राहिले गगन श्रीराम याची प्रचित ऐसी असे जे जडत्वा आले तितुके नासे आकाश जैसे तैसे असे चळणार नाही श्रीराम वेगळेपणे पाहावे तयास आकाश म्हणावे अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म श्रीराम तस्मात आकाश चळेना भेद गगनाचा कळेना भासले ब्रह्म तयास जाणा आकाश म्हणावे श्रीराम निर्गुण ब्रह्मसे भासले कल्पू जाता अनुमानले म्हणून आकाश बोलले कल्पनेसाठी श्रीराम कल्पनेसी भासे भासो तितुके जाणावे आकाश परब्रह्म निराभास निर्विकल्प श्रीराम पंचभूतांसे मधे वासो म्हणून बोलिजे आकाश भूतांतरी जो ब्रह्मांश तेची गगन श्रीराम प्रत्यक्ष होते जाते अचळ कैसे म्हणावे त्याते म्हणून या गगनाते भेदिले नाही श्रीराम पृथ्वी विरोन उरे जीवन जीवन नस्ता उरे अग्न अग्न विजता उरे पवन तोही नासे श्रीराम मिथ्या आले आणि गेले तेणे खरे ते भंगले ऐसे हे प्रचितीस आले कोणे परी श्रीराम भ्रमे प्रत्यक्ष दिसते विचार पाहाता काये तेथे भ्रम मूळ या जगाते खरे कैसे म्हणावे श्रीराम भ्रम शोधिता काहीच नाही तेथे भेदिले कोणे काही भ्रमे भेदिले म्हणता ठाई भ्रमचि मिथ्या श्रीराम भ्रमाचे रूप मिथ्या जाले मग सुखे म्हणावे भेदिले मुळी लटिके त्याने केले तेही तैसे श्रीराम लटिक्याने उदंड केले तरी आमुचे काये गेले केले म्हणताच नाथिले शहाणे जाणती श्रीराम सागरामध्ये खसखस तैसे परब्रह्मे दृश्य मती सारिखा मती प्रकाश अंतरी वाढे श्रीराम मती करिता विशाळ कवळो लागे अंतराळ पाहता भासे ब्रह्मगोळ कवीठ जैसे श्रीराम वृत्ती त्याहून विशाळ करिता ब्रह्मांड बद्रीफळ ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही श्रीराम आपण विवेके विशाळला मर्यादे वेगळा झाला ब्रह्म ब्रह्मगोळ मग ब्रह्मगोळ देखिला वटबीजन्याये श्रीराम होता त्याहून विस्तीर्ण वटबीज कोटी प्रमाण आपण होता परिपूर्ण काहीच नाही श्रीराम आपण भ्रमे लहानाळला केवळ देहदारी झाला तरी ब्रह्म ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे श्रीराम वृत्ती ऐसी वाढवावी पसरून का नाहीच करावी पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे श्रीराम जव एक सुवर्ण आणिता तेने ब्रह्मांड मढविता कैसे होईल ते तत्वता बरे पाहा श्रीराम वस्तू वृत्तीस कवळे तेने वृत्ती फाटोन वितुळे निर्गुण आत्माच निवळे जैसा तैसा श्रीराम येथे फिटली आशंका श्रोते हो संदेह धरू नका अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे श्रीराम विवेके तुटे अनुमान विवेके होये समाधान विवेके आत्मनिवेदन मोक्षलाभे श्रीराम केली मोक्षाची उपेक्षा विवेके सारिले पूर्वपक्षा सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा प्रमाण न लगे श्रीराम हे प्रचितीची उत्तरे कळती सारासार विचारे मन नद्यासे साक्षात्कारे पावन होईजे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे संदेहवारण नाम समास नववा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ समास नववा दशक नववा समास दहावा स्थिती निरूपण श्रीराम देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक, परी तो देवाहून अधिक म्हणून एकी श्रीराम। सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी, परी ते सभेहून ज्येष्ठ चतुरी कैसे मानावे श्रीराम। ब्राह्मण स्नान करून गेले आणि बकतैसेच बैसले, परी ते ब्राह्मणा परी सबले कैसे मानावे श्रीराम। ब्राह्मणामध्ये कोणी नेमस्त, कोणी जाले अव्याव्यस्त आणि स्वान सदा ध्यानस्त, परी ते उत्तम नभे श्रीराम। ब्राह्मण लक्ष मुद्रा नेणे मार्जव लक्ष विषय शहाणे, परी ब्राह्मणा परीस विशेष कोणे म्हणावे तयासी श्रीराम। ब्राह्मण पाहे भेदाभेद मक्षिका सर्वास अभेद, परी तीस झाला ज्ञानबोध हे तो न घडे की श्रीराम। उंच वस्त्रे नीचल्याल्या आणि समर्थ उघडाच बैसला, परी तो आहे परीक्षिला परीक्षवंती श्रीराम। बाह्याकार केला अधिक परी तो अवघा लौकिक, येथे पाहिजे मुख्य एक अंतर्निष्ठा श्रीराम। लौकिक भरा संपादिला परी अंतरी सावध नाही झाला, मुख्य देवाच चुकला तो आत्मघातकी श्रीराम। देवास भजता देवलोक, पित्रास भजता पित्रलोक, भूतास भजता भूतलोक पाविजे तो श्रीराम। जेणे जयास भजावे तेणे त्या लोकाशी जावे, निर्गुणी भजता वावे निर्गुणची स्वये श्रीराम। निर्गुणाचे कैसे भजन निर्गुणी असावे अनन्य, अनन्य होता होईजे धन्य निश्चयेसी श्रीराम। सकळ केलियाचे सार्थक देव ओळखावा एक, आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे श्रीराम। देव पाहाता निराकार आपला तो माईक विचार, सोहम आत्महा निर्धार बाणोन गेला श्रीराम। आता अनुमान तो काई वस्तू आहे वस्तूचा ठाई, देहभाव काहीच नाही दांडोळिता श्रीराम। सिद्धास आणि साधन हा तो अवघाच अनुमान, मुक्तास आणि बंधन आडळेना श्रीराम। साधने जे काही साधावे ते तो आपणचे स्वभावे, आता साधकाच्या नावे शून्याकार श्रीराम। कुल्लाळ पावला राजपदवी आता रासभे कासया राखावी, कुल्लाळपणाची उठाठेवी कासया पाहिजे श्रीराम। तैसा अवघा वृत्ती भाव नाना साधनांचा उपाव, साध्य झालिया कैचा ठाव साधनासी श्रीराम। साधने काये साधावे नेमे काये फळ घ्यावे, आपण वस्तू भरंगळावे कासयासी श्रीराम। देह तरी पांचा भूतांचा, जीव तरी अंश ब्रह्मींचा, परमात्मा तरी अनन्याचा ठाव पाहा श्रीराम। उगेच पाहाता मी पण दिसे, शोध घेता काहीच नसे, तत्वे तत्व निरसे पुढे निखळ आत्मा श्रीराम। आत्मा आहे आत्मपणे, जीव आहे जीवपणे, माया आहे मायापणे विस्तारली श्रीराम। ऐसे अवघेची आहे आणि आपणही कोणी एक आहे, हे सकळ शोधून पाहे तोची ज्ञाने श्रीराम। शोधू जाणे सकळांशी परी पाहो नेणे आपणाशी, ऐसा ज्ञानी एकदेशी वृत्तिरूपे श्रीराम। ते वृत्तिरूप जरी पाहिले तरी मग काहीच नाही राहिले, प्रकृती निराशे अवघेच गेले विकारवंत श्रीराम। उरले ते निखळ निर्गुण विवंचिता तेची आपण, ऐसी हे परमार्थाची खूण अगाध आहे श्रीराम। फळ एक आपण एक ऐसा नाही हा विवेक, फळाचे फळ कोणी एक स्वयेच होई जे श्रीराम। रंक होता राजा झाला बरे पाहाता प्रत्यये आला, रंकपणाचा गलबला रंकी करावा श्रीराम। वेदशास्त्र पुराणे नाना साधने निरूपणे सिद्ध साधू जाकारणे नाना सायास करिती श्रीराम। ते ब्रह्मरूप आपणची आंगे सारासार विचार प्रसंगे करणे न करणे वावगे काहीच नाही श्रीराम। रंग राज आज्ञेशी भ्याले तेची पुढे राजा जाले मग ते भयेच उडाले रंकपणा सरिसे श्रीराम। वेदे वेदाज्ञेने चालावे सच्छास्त्रे शास्त्र अभ्यासावे तीर्थे तीर्थास जावे कोण्या प्रकारे श्रीराम। अमृते सेवावे अमृत अनंते पहावा अनंत भगवंते लक्षावा भगवंत कोण्या प्रकारे श्रीराम। संते असंत त्यागावे निर्गुणे निर्गुणासी भंगावे स्वरूपे स्वरूपी रंगावे कोण्या प्रकारे श्रीराम। अंजने ल्यावे अंजन धने साधावे धन निरंजने निरंजन कैसे अनुभवावे श्रीराम। साध्य करावे साधनासी ध्येये धरावे ध्यानासी उन्मने आवरावे मनासी कोण्या प्रकारे श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे स्थिति निरूपण नाम समास दहावा। श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ।